नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. कर्नाटकान म्हादय न्हंयचें उदक वळप बंद करपा खातीर सरकारान बेगोबेग उपाय करचे अशी मागणी म्हादय बचाव अभियानाच्या शिष्टमंडळान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकार हांकां केल्या. अंदूची स्वच्छता ही सेवा मोहीम 17 सप्टेंबराक सुरू जावन 2 ऑक्टोबर मेरेन स्वच्छ भारत दिवस कार्यावळीन सोंपतली. गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आनी हेर पदा खातीर फाल्यां मंगळारा 16 तारखेर वेंचणूक जातली. 30व्या राजमाता जिजाबाई करंडका खातीरच्या राष्ट्रीय सिनियर महिला फुटबॉल सर्तींत गोंय महिला पंगडान सेगीत 3रे जैत मेळयत मुखेल फेरयेंतली आपली सुवात पक्की केल्या. आतां पुराय खबरो. कर्नाटकान म्हादय न्हंयचें उदक वळप बंद करपा खातीर सरकारान बेगोबेग उपाय करचे अशी मागणी म्हादय बचाव अभियानाच्या शिष्टमंडळान सोमारा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकार हांची पर्वरे मंत्रालयांत भेट घेवन केल्या. ह्या शिष्टमंडळांत अभियानाची निमंत्रक निर्मला सावंत तशेंच पर्यावरण मोगी राजेंद्र केरकार तशेंच हेर वांगड्यांचो आस्पाव आशिल्लो. गोंय सरकारान केंद्रीय पर्यावरण मंत्र्या कडेन बसका घेवन परिस्थितीची गंभीरताय कळोवची अशी मागणी ह्या वेळार अभियानान केल्या. सर्वोच्च न्यायालयांत ह्या प्रकरणाची बेगीन सुनावणी जावची आनी जेन्ना जेन्ना ही केस सर्वोच्च न्यायालयांत येतली तेन्ना तेन्ना दिल्लींतल्या वकिलांची नेमणूक करपा खातीर पावलां उबारपाक दबाव हाडचो. तशेंच पुलिसेच्या हजेरींत ह्या वाठाराचें हवाई सर्वेक्षण करून चालू आशिल्ल्या कामाचे आनी न्हंयच्या प्रवाहाचेर ताचो परिणाम स्पश्ट करपाची मागणी ह्या वेळार शिष्टमंडळान केल्या. म्हादय बचाव अभियानान मुखार दवरिल्ल्या सुचोवण्यांचेर गोंय सरकार विचार करता आनी म्हादय न्हंयची राखण करपा विशीं गंभीर आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. तशेंच हे विशीं एडवोकेट जनरल आनी हेर वकिलां कडेन चर्चा करतले अशेंय तांणी मुखार सांगलें. मुखेलमंत्र्या वांगडा जाल्ले बसकेंत MBA वांगड्यांनी कथीत डायव्हर्शन स्थळांक भेट दिवपा खातीर संरक्षण मागलां. म्हादय उदकावाद न्यायालयाची पूर्व परवानगी घेतल्यारूच अशी भेट शक्य जातली अशें दोतोर सावंत हांणी स्पश्ट केलें. आमी आमची शीम हुपचे नात अशें तांणी स्पश्ट केलां. आतां आमी भारत सरकाराच्या पर्यावरण आनी प्रोजेक्ट चिता अभियानाचो आकाशवाणीन तयार केल्लो खासा रिपोर्ट आयकुया.
पुर्विल्ल्या वेदीक काळा सावन धर्तरी आमची आवय आनी आमी तिची भुरगीं पर्यावरणीय एकचार कडेन भारताचो एक प्रवास म्हणून उक्तो जाता. फाटल्या 11 वर्सान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला ही पुर्विल्ली बुद्धी घटमूट आनी वेव्हारीक कृतीन रुपांतरीत जाल्या.
हमारे लिए एनवायरमेंट ये आर्टिकल ऑफ फेथ है. पूरे सृष्टि को चलाने के लिए मिल्किंग ऑफ नेचर तक तो चल सकता है.
प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट लायन ते महत्वाकांक्षी प्रोजेक्ट चिता मेरेन राष्ट्रान सुवात घटमूट केल्या आणि ह्यो जाती पुनर्स्थापित केल्यात. आयज भारतान संवसारातल्या सगळ्यांत चड रानटी वाघांची संख्या नोंद जाल्यात. आशियातल्या शिवांची संख्या 891 मेरेन वाढल्या आणि फाटल्या दशकांत तांची संख्या 70% महत्वाची वाढ झाल्या.
आज भारत की धरती पर चीता लौट आए हैं और इन चीतों के साथ ही भारत की प्रकृति प्रेमी चेतना भी पूरी शक्ति से जागृत हो उठी है.
आमच्या ओल भुई वाठाराक धर्तरीचे मूत्रपिंडा असे म्हणतात आणि त्यांचे कडेन लक्ष वचपाक लागला. आता भारतान 91 रामसर स्थळां असात ती आशियातली सगळ्यात उचेली असून स्थलांतरित सुकणी आणि पर्यावरणाची राखण करतात. एक पेड मा के नाम मोहिमेक लागून 142 कोटी वयर झाडां लावून पर्यावरण शास्त्राक भावनेन विळना. मजगतीं रानांचो आवाज वाढत गेला ताका लागून भारतांतल्या सैमीक कार्बन सिंकांत वाढ जाल्या. स्पष्ट धोरणा वरवीं लोकांच्या सहभागातल्यान सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपण खाला सगळ्यां खातीर 5वो भलायकेन भरिल्लो आनी सुरक्षित फुडार तयार करपा खातीर वावुरता.
अंदूची स्वच्छता ही सेवा मोहीम 17 सप्टेंबराक सुरू जावन 2 ऑक्टोबर 2025 ह्या दिसा स्वच्छ भारत दिवस कार्यावळीन सोंपतली. हे मोहिमेंत उच्च माध्यमीक आनी महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा येवजण विभागाच्या विद्यार्थ्यांनी वांटेकार जावचे अशें आवाहन महाराष्ट्र आनी गोंय विभागाचे NSS संचालक अजय शिंदे हांणी केलां. स्वच्छोत्सव या संकल्पनेखाला ही पुराय मोहीम चलतली. या मोहिमेखाला कार्यावळी आखपा खातीर कांय मार्गदर्शक कार्यावळी निश्चित केल्यात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
योगासनाचो शरीर आणि मनाचेर खूप बरो परिणाम जाता. योग केल्यार मनशाक निरोगी जिवीत, मनाची शांती आणि दीर्घकाळ चलपी रोग बरे करपाची तांक मेळटा. आयच्या तरणाटे पिळगेन योगाचार करचो. प्राणायाम, अनुलोम विलोम आणि हेर आसनांचो नेमान अभ्यास केल्यार भलायकेचे वेगवेगळे प्रश्न बरे जावंक शकतात आणि विद्यार्थ्यांचे अभ्यासाचेरूय बरे लक्ष केंद्रीत जाता अशें उलोवप योग प्रशिक्षक श्रिया सिंगल हांणी केलें. लायन्स पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेत योग वर्ग निमतान आयोजित केल्या कार्यावळीत मुखेल वक्ते म्हणून सिंगल उलयताल्यो. ह्या वेळार शाळेची मुख्याध्यापिका सरिता कुंभार, लायन्स क्लब ऑफ फोंडेचे अध्यक्ष शिवप्रसाद साळकार हाजीर आशिल्ले. सगळ्या उपस्थितांक आणि शिक्षकां खातीर योग प्रशिक्षणाचे आयोजन केल्ले. योग प्रशिक्षक श्रिया सिंगल हांच्या मार्गदर्शनाखाला हे प्रशिक्षण घेतले. ह्या प्रशिक्षणात प्राणायाम आणि कांय मुळाव्या आसनांचो आस्पाव आशिल्लो. गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि हेर पदा खातीर फाल्यां मंगळारा 16 तारखेर वेंचणूक जातली. अध्यक्षपदा खातीर महेश कानोळकर आणि महेश देसाय ह्या दोनूच उमेदवार आखाड्यांत देंवल्यात. अध्यक्षासयत सचिव, खचिनदार, सहसचिव आणि वांगडी पदा खातीर वेंचणूक जातली. वेंचून आयल्यार 2027 मेरेन मावळींग्या क्रिकेट स्टेडियम उभारतले अशें आश्वासन परिवर्तन पॅनलान दिलां. सगळे परवाने मेळ्यार स्टेडियम खंयचेय सुवातेर उभारप सहज शक्य आसा अशी जाप चेतन देसाय हांच्या पॅनलान दिली. दोनूय पॅनलांच्या उमेदवारांनी मतदान करपी सगळ्या क्लब्सांच्या वांगड्यांची भेट घेतली. वेंचणुकेंत 107 क्लबांचे वांगडी मतदान करतले. मोर्मुगांव बंदर प्राधिकरणाचे वरिश्ठ उप येरादारी वेवस्थापक जेरोम क्लेमेंट हांणी ह्या हंगामांत 31 देशी आनी 12 आंतरराष्ट्रीय क्रूज लायनर गोंयांत येवपाचे आसात अशी माहिती दिल्या. ह्या क्रूज लायनरांनी आपली हजेरी पुष्टी केल्यार अंदू बंदरांत आंतरराष्ट्रीय क्रूज लायनरांत 34% वाड जातली अशें तांणी सांगलें. 10 सप्टेंबराक कॉर्डेलिया एम्प्रेस ह्या डॉमेस्टीक क्रूज 1050 प्रवाशांक घेवन गोंयांत आयल्या. खेळांत भावनगरांत चालू आशिल्ल्या 30व्या राजमाता जिजाबाई करंडा खातीरच्या राष्ट्रीय सिनियर महिला फुटबॉल सर्तींत गोंयच्या महिला पंगडान सेगीत तिसरे जैत मेळयत मुखेल फेरयेंतली आपली सुवात पक्की केल्या. काल जाल्ल्या खेळांत गोंयच्या महिला पंगडान गुजरात पंगडाचेर 1-1 जैत मेळयलें. हो घोल मुखावयल्या फळयेंतले अणभवी खेळगडी करिश्मा शिरवयकार हांणी खेळाच्या 66व्या मिनटाक मारलो. ह्या जैतावरवीं हे गटांत ह गटांत गोंयचे 9 गूण जाल्यात आनी गटांत पयले सुवातेर आसात. हे आदी हे सर्तींत जाल्ल्या खेळांत गोंय महिला पंगडान महाराष्ट्राची 4-1 जाल्यार मध्य प्रदेशाचेर 6-0 अशे गोल फरकांनी जैत मेळयलां. आतां मेरेन गोंय पंगडान प्रतिस्पर्धी पंगडाचेर 11 गोल केल्यात जाल्यार फकत 1 गोल घेतला. आतां हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेंत चडांत चड तापमान 26.8° सेल्सियस नोंद जालां जाल्यार उण्यांत उणें 24° सेल्सियस तापमान नोंद जालां. राज्यांत फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणांत पावस पडूं येता. आनी आतां खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. कर्नाटकांत म्हादय न्हंयचें उदक वळोवप बंद करपा खातीर सरकारान बेगोबेग उपाय करचे अशी मागणी म्हादय बचाव अभियानाच्या शिश्टमंडळान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकार हांकां केल्या. अंदूची स्वच्छता ही सेवा मोहीम 17 सप्टेंबराक सुरू जावन 2 ऑक्टोबर मेरेन स्वच्छ भारत दिवस कार्यावळींत सोंपतली. गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आनी हेर पदा खातीर फाल्यां मंगळारा 16 तारखेर वेंचणूक जातली आनी 30व्या राजमाता जिजाबाई करंडका खातीरच्या राष्ट्रीय सिनियर महिला फुटबॉल सर्तींत गोंय महिला पंगडान सेगीत 3रे जैत मेळयत मुखेल फेरयेंतली आपली सुवात पक्की केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.